व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे. सीपीएन बिराड महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
कल्पक उद्योजक श्री नरेंद्र जोग. व्यक्तीच्या रक्तातच जर व्यवसायाचा गुण असला तर त्याला व्यवसाय करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हेच नरेंद्र जोग यांच्या धडपडीकडे पाहिल्यावर समजतं. श्री नरेंद्र जोग यांचं शिक्षण मुंबईच्या राजेश शिवाजी विद्यालयात झाले. वडील इरिगेशन विभागात कार्यरत होते. अत्यंत तत्ववादी असल्याने घरात एक प्रकारची शिस्त होती. 8वीनंतर नरेंद्र नागपुरात आले व नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीकॉम आणि LLB ची पदवी प्राप्त केली. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होण्याची वाट न पाहता त्यांनी अगदी 11वी 12वी पासूनच लहान लहान व्यवसायांना सुरुवात केली होती. त्या काळी 30 रुपयाची एक जनता साडी मिळत असे, त्यावर फार फार तर 10 रुपये कमिशन निघायचे. श्री नरेंद्र सायकल वरून फिरून या जनता साड्यांची विक्री करायचे आणि दिवसाला किमान 10 साड्या तरी ते विकायचेच. त्यांच्यात व्यवसायाचा हा सहज गुण होता, त्यामुळे कोणतेही काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत नाही. एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाही. पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1 वर्षाकरता वाईन शॉप टाकले, परंतु काही कारणाने ते चालू शकले नाही. या दुकानामुळे त्यांच्यावर बरेच कर्ज देखील झाले. त्याच वेळी त्यांना डायल फॉर फूड ची संकल्पना सुचली. मुंबई इथं एक आईस्क्रीम कंपनी अशा प्रकारे फोन केल्यावर घरपोच आईस्क्रीमचा पुरवठा करीत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्याच धर्तीवर आपणही नागपुरात घरपोच अन्न सेवा द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तो लगेचच पूर्ण देखील केला. कोणत्याही ग्राहकाने कितीही अंतरावरून कितीही प्रमाणात अन्नाची मागणी केली तर ती त्याला त्याच्या वेळेत पोहोचवण्याचं व्रतच जणू नरेंद्र यांनी स्वीकारलं. सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी देखील बरोबरीने मेहनत करून व्यवसायात साथ देत होती. स्वयंपाक तयार करायला केवळ त्यांनी एक बाई कामाला लावली होती. बाकी अन्न पाकिटात भरणे, सामान आणणे, ते स्वच्छ करणे, लावणे, ग्राहकांना घरपोच सेवा देणे, हिशोब ठेवणे इत्यादी सर्व कार्य श्री व सौ जोग मिळून करत असत. प्रचंड मेहनत करून त्यांनी हा व्यवसाय नावारूपाला आणला आहे. त्या काळात अगदी 2 पोळ्या, दुधाचे पाकिट, ब्रेडचा पुडा अशीही मागणी जरी ग्राहकांनी केली तरी त्यासाठी त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. ग्राहकांनी एखादी नवीन खाद्यपदार्थाची मागणी केली आणि त्यांच्या मेनू कार्डवर जर तो खाद्यपदार्थ नसेल तर त्यांनी त्या ग्राहकाला एकदम नकार कधीही दिला नाही. त्यांनी किंवा त्यांच्या अनुभवी माणसांनी त्या पदार्थाची रेसिपी जाणून घेऊन तो पदार्थ ग्राहकाला पुरवला आहे. हा नवीन पदार्थ त्यांनी मेनू कार्डवर टाकून मेनू कार्डवरील आपल्या पदार्थांमध्ये वाढ केली. आज त्यांच्या मेनू कार्डवर जवळजवळ सर्वच पदार्थ आहेत. ISV 1993 मध्ये डायल फॉर फूड होम डिलिव्हरी या नावाने स्थापन झालेल्या या उद्योगाने आज प्रचंड भरारी घेतली आहे. आज त्यांच्याकडे जवळपास 112 व्यक्ती प्रत्यक्ष रोजगारात आहेत, तर त्याच्या 4 पट व्यक्ती या अप्रत्यक्ष रोजगारात आहे. आज त्यांची 5.5 कोटींची उलाढाल असून भविष्यात ती त्यांना 10 कोटीपर्यंत वाढवायची आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून ते जोग हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड असे केले आहे. ते 2004 पासून या व्यवसायासोबतच गेस्ट हाऊस भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील करीत आहेत. नागपुरातील मोठी घरे असणाऱ्या ज्या व्यक्ती बाहेरगावी किंवा परदेशात राहतात त्यांच्या घरांचे भरण पोषण करून तसेच त्यांना त्याबद्दल काही शुल्क देऊन ती घरे श्री जोग गेस्ट हाऊसच्या व्यवसायासाठी उपयोगात आणतात. त्यामुळे घरमालकाचे घर सुरक्षित राहते, त्याचबरोबर त्याला काही उत्पन्न देखील प्राप्त होते. आज नागपुरात अशी बरीच रिकामी घरे असून श्री नरेंद्र जोग दररोज 3 ते 4 घरे पाहून येतात व त्यांना भाड्याने देण्यासाठी करार करतात. भविष्यात त्यांचे स्वतःचे एक रेस्टॉरंट तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांचे काम देखील सुरू आहे. या व्यवसायात येण्यासाठी अनेक नवीन मुले सध्या त्यांच्याकडे शिकण्याकरता येत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील काही व्यक्तींनी असाच व्यवसाय श्री नरेंद्र जोग यांच्याकडे शिकून आपापल्या भागात सुरू केला. श्री नरेंद्र जोग हे केवळ व्यावसायिकच नसून त्यांचे सामाजिक कार्य देखील त्यांच्या व्यवसाया एवढेच मोठे आहे. 2004-05 मध्ये ते रोटरी क्लबचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या एका कामगार मुलीचे लग्नही करून दिले आणि तिचा संसार थाटून दिला. ग्राहकाला वेगवेगळ्या सेवा देण्याची कल्पना देऊन त्यांना त्या सेवेची सवय लावणे आणि व्यवसायात प्रगती करणे म्हणजेच खरा नवप्रवर्तक व्यवसाय होय असे नरेंद्र जोग यांचं मत आहे. आज अत्यंत यशस्वी व्यावसायिक असलेले नरेंद्र जोग भविष्यातही अशीच भरारी घेण्याची मनीषा बाळगून आहेत. अशा धैर्यशाली नवप्रवर्तक व्यावसायिकाला आमचा मानाचा मुजरा।
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत। या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आले आहे।